नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल विधानसभेत सेगीत सातवे फावट अर्थसंकल्प सादर केलो. हिंदी कविता सादर करून मुखेलमंत्र्यांनी कोंकणींतल्यान ह्या अर्थसंकल्पीय भाषणाक सुरवात केली.
Rise to present the annual financial statement for the year 25-26. मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित चाहता हूं देश की धरती तुझे कुछ और भी दे. विकसित भारत 2047 दिशेन वाटचाल करपी भारत देशाच्या हवेसा बळगे दिवपी गोय राज्याच्या फुडाराचो वेग घेवपी अर्थसंकल्प सादर करताना मला खूप खोस भोगता.
काल सुमार 27,993 कोटींचो अर्थसंकल्प मुखेलमंत्र्यांनी सादर केलो. फाटल्या वर्साच्या तुळेन हो अर्थसंकल्प 13.27% चड आसा. ह्या अर्थसंकल्पात पर्यावरण विभागाक 16 कोटी, काजू महोत्सव जातलो ते खातीर 4.50 कोटी, दर्यादेग पोषण कार्यावळीक 1 कोटी, पंचायत विभागाक 312 कोटी, सरकार कृषी पर्यटनाक चालना दितले अशें तांणी सांगले. नाल्ल मंडळ स्थापन करपा खातीर 18 कोटी रुपयांची तरतूद ह्या अर्थसंकल्पात केला. काजू मंडळ, बांबू मंडळ, गोवा पोल्ट्री मंडळ स्थापन करतले अशी घोषणा तांणी केली. हस्तकला खातीर 34 कोटी, DSS येवजणे खातीर 400 कोटी, विद्यार्थी शिश्यवृत्ती येवजणे खातीर 100 कोटी, प्रौढवर्गीय विभागा खातीर 33 कोटी, आदिवासी कल्याण विभागा खातीर 132 कोटी, गृह आधारा खातीर 248 कोटी, लाडली लक्ष्मी खातीर 50 कोटींची तरतूद ह्या अर्थसंकल्पात केल्या. अपंग कल्याण विभागा खातीर 29 कोटी, पर्यटन विभागा खातीर 440.98 कोटी, तशेंच 14 कोटी दरेका वाहन येवजणे खातीर आसपावता. राष्ट्रीय जलविज्ञान संस्थे कडल्यान पूरग्रस्त क्षेत्राचो अभ्यास करतले अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. झोपडपट्टी उदरगती खातीर 5 कोटी, तशेंच शारी उदरगती खातीर 452 कोटींची तरतूद ह्या अर्थसंकल्पात आसपावता. सार्वजनीक खासगी भागीदारी विभाग ते खातीर 7 कोटी, येरादारी विभाग 339.79 कोटी, माझी बस येवजणे खातीर 8 कोटींची तरतूद ह्या अर्थसंकल्पात केल्या. मुखेलमंत्री टॅक्सी सहायता अन्न येवजणे खातीर 10 कोटी रुपयांची तरतूद ह्या अर्थसंकल्पात आसपावता. गोवा मॅरीटायम बोर्ड स्थापन करतले अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. नागरी विमान येरादारी खातीर 938 कोटी, भलायकी विभागा खातीर 857 कोटींची तरतूद ह्या अर्थसंकल्पात केल्या. FDI विभागा खातीर 27 कोटी, उद्देगा खातीर 145 कोटी, खाण विभागा खातीर 30 कोटी ह्या अर्थसंकल्पात आसपावता. कायदेशीर मापनशास्त्र विभागा खातीर 15 कोटींची तरतूद ह्या अर्थसंकल्पात केला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. विकसीत गोंय 2037 मेरेन पुराय करपाची मोख आसा. स्वयंपूर्ण गोंय मोहिमेक लागून भाजी तशेंच शेतमालाचें उत्पादन वाडलां. भाजयेक उत्पादन वाडिल्ल्यान फलोत्पादन महामंडळावरवीं जावपी भाजयेच्या आयातीचें प्रमाण 30% उणें जालां. फाटले 5 वर्सांत FDIचें प्रमाण वाडपासयत निर्गतीत लेगीत वाड जाल्या. जनतेक बऱ्यांत बऱ्या भलायकी सेवा दिवपाचे सरकाराचे यत्न आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. पणजे महापालिकेचो महापौर आनी उपमहापौर पदा खातीर वेंचणूक काल पणजे महापालिकेत जाली. ह्या वेंचणुकेंत रोहित मुन्सिरत हांची सेगीत 5व्या वेळार महापौर म्हण नेमणूक जाल्या, जाल्यार संजीव नायक हांची 4थ्या वेळार उपमहापौर म्हण बिनविरोध निवड जाली. ह्या दोनूय पदांचेर तांचो कार्यकाळ 1 वर्सां खातीर आसतलो. गोंय शालांता महामंडळाच्या फेब्रुवारी 2025-12 परिक्षेचो निकाल आयज 27 मार्चाक सांजेच्या 5 वरांचेर जाहीर जातलो. शालांता मंडळाच्या परवरे कार्यालयातल्या परिषद सभाघरात एका पत्रकार परिषदेत निकाल घोशीत जातलो अशें गोंय शालांता मंडळान कळीत केला. अंदूची 12वीची परिक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च मजगती जाल्ली. IPL T20 क्रिकेट सर्तीत काल राती गुवाहाटीत जाल्ल्या खेळात कोलकाता नायट रायडर्स पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 17.3 षटकांत 153 धावण्यांचे मोख खुपले. पयली फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स पंगडान निर्धारित 20 षटकांत 9 बाद 151 धावण्यो केल्यो. आयज हैदराबादेत सनरायझर्स हैदराबाद लखनौ सुपर जायंट्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो आयज सांजेच्या 7:20 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.